चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊसतोड मजुरांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था साखर कारखान्यांनी करावी, जिल्हाधिकारी दौलत देसाई। जिल्ह्यात ऊसतोड मजूर, वाहतूकदार किंवा इतर बाहेरचे कर्मचारी असतील तर त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था ज्या त्या साखर कारखान्यांनी करायची आहे। सध्या हे लोक आपल्या गावाकडे जाण्यासाठी गर्दीनं बाहेर पडत आहेत, त्यामुळे हे कामगार कोणत्या कारखान्यात काम करतात हे विचारून त्या कारखान्यावर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला। त्यामुळे साखर कारखान्यातील कामगार, ऊसतोड मजुरांसह इतरांना दिलासा मिळाला आहे। जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, जिल्ह्यासह राज्यात संचारबंदी आहे। सध्या साखर कारखान्यांकडे सर्वाधिक ऊसतोड मजूर किंवा कामगार आहेत, त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करायची आहे। कारखाने संपले म्हणून अनेक कारखान्यांचे कामगार रस्त्यावर गर्दी करून आपापल्या गावी जाताना दिसत आहेत। जिल्ह्यातील अशा कामगारांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही। काही दिवसांसाठी या सर्व कामगार आणि ऊसतोड मजुरांची काळजी कारखान्यांना घ्यावी लागणार आहे। जिल्ह्यात 3 साखर कारखाने सुरू आहेत। जे कारखाने कामगारांची काळजी घेणार नाहीत अशा साखर कारखाने आणि उद्योजकांवर कडक कारवाई केली जाईल। इचलकरंजी, कागल 5-स्टार MIDC मध्ये बाहेरील कामगार आहेत। या उद्योगातील कारखानदारांनीही आपल्या कामगारांची काळजी घ्यायची असल्याचंही श्री देसाई यांनी सांगितलं।